आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. पंतप्रधान मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. खाणकाम आणि ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेनं विदर्भाची वाटचाल सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विदर्भात सर्वत्र तान्ह्या पोळ्याचा उत्साह. नागपुरात ऐतिहासिक मारबत आणि बडग्या मिरवणुकीत अलोट गर्दी. आणि भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहे. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना प्राचीन तामिळ ग्रंथ तिरुक्कुरळ चा रशियन अनुवाद भेट दिला. दरम्यान पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही भेट घेणार आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. एआय ही दुधारी तलवार असल्यानं तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. जगभरातल्या वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यानं सीबीडीसीची चाचणी क्षमता वाढवण्याची सूचना त्यांनी रिझर्व्ह बँकेला केली. विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचं प्रमुख इंजिन बनण्याची क्षमता असून विकसित भारत 2047 विदर्भ महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील 20 वर्षात खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत 1/2 ट्रिलियन डॉलरचं योगदान देऊ शकतं आणि 3 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया नागपूर लोकल चॅप्टरतर्फे आयोजित खाण अभियंत्यांच्या 36व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात सुमारे 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास 50 MTPA पोलाद निर्मिती क्षमता विकसित होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ग्रीन स्टील, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सुधारित लॉजिस्टिक सुविधांमुळे मोठ्या आर्थिक संधी निर्माण होतील असंही ते म्हणाले. दरम्यान खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यासाठी AI, ऑटोमायझेशन, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिवेशनात भर देण्यात आला. देशभरातून सुमारे 300 प्रतिनिधी सहभागी झालेल्या या अधिवेशनात 40 तांत्रिक संशोधन निबंध सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा समारोप उद्या 12 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत वन टॅग या सुविधेची सुरुवात केली. यात फास्टॅग पोर्टेबिलिटीची सुविधा असून बँक खातं बदललं तरी जुन्याच फास्टॅगला ते सहज जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. राजमार्ग ऍपद्वारे ही सुविधा उपलब्ध करता येणार आहे. या सुविधेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व टोलनाक्यांवर वाहनांना न थांबता टोल भरला जाईल अशी यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे टोल नाक्यावरचा वाहनाचा वेळ 10 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी होणार असल्याचं मंत्री गडकरी यांनी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आज देशव्यापी संप पुकारण्यात आल्यानं बँकिंग सेवा प्रभावित झाल्या. कर्मचाऱ्यांनी 5 दिवसांच्या कामाच्या आठवड्यावरून आणि पगाराशी संबंधित इतर मुद्द्यांवरून आंदोलन केलं. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. मात्र खासगी क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर या संपाचा परिणाम झाला नाही. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर असून 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आली आहेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरीही 8 नद्यांच्या बाबतीत अद्यापही धोका टळलेला नाही.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या 145 वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेल्या मारबत आणि बडग्या महोत्सवाचं यंदाही उत्साहात आयोजन करण्यात आलं. काळी आणि पिवळी मारबतीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष करण्यात आला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे यंदाचे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं. महानगरपालिकेच्या वतीनं महोत्सवाच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. यंदाच्या मारबत सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई, परदेशी पाहुणे देखील उपस्थित होते. गोंदियात देखील विविध भागातून डीजे ढोलताशांच्या गजरात मारबतींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काळी, पिवळी आणि केशरी रंगाच्या मारबतींसह राई, रुई, ढेकूळ, मोगासा आदी साहित्य घेऊन नागरिक सहभागी झाले. काही ठिकाणी 100 वर्ष तर काही ठिकाणी 65 वर्षांची परंपरा असलेल्या मारबतींची मिरवणूक काढण्यात आली. अखेरीस सर्व मारबती फुलचूर नाक्यावर नेऊन दहन करून विसर्जित करण्यात आल्या. विदर्भात आज सर्वत्र तान्ह्या पोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. बालगोपाळ, शाळकरी मुलं मुली आपले लाकडाचे सजवलेले नंदी घेऊन स्थानिक पोळ्यात सहभागी झाले. यवतमाळच्या पुनर्वसन दिघीत बालगोपाळांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. 25 वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे. उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोड्यांची निवड करून बाळगोपाळांना पारितोषिकं देण्यात आली. तान्हा पोळ्याच्या माध्यमातून बाळगोपाळांना पारंपरिक कृषी संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशानं या सणाची सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींवर उपचार सुरू असून पोलीस तपास सुरू आहे. राष्ट्रीय अभियंता दिन आणि भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त VNIT नागपूरच्या 24वा दीक्षांत समारंभ 15 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता होणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी एकूण 1,547 पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील 34 पेटंट मिळालेले असून 94 संशोधन प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकल्पांसाठीही संस्थेला अनुदान मिळालं असल्याची माहिती संचालक डॉ प्रेमलाल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा आणि वसतीगृहांमध्ये 19 ते 26 सप्टेंबर दरम्यान सर्पदंश जनजागृती आणि प्रतिबंध अभियान राबवण्यात येणार आहे. सर्पमित्र, सर्पतज्ञ, आरोग्य आणि वन विभागाच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांना सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. सर्पदंश झाल्यास तातडीनं आरोग्य केंद्रात दाखल करण्याबाबत तसंच अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान अभियानात शाळा किंवा वसतिगृह परिसरात जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आपत्कालीन आरोग्य सुविधा, ASV उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. हवामान. वर्धा, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पुढील 2 तासात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज, पंतप्रधान मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. खाणकाम आणि ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेनं विदर्भाची वाटचाल सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विदर्भात सर्वत्र तान्हा पोळ्याचा उत्साह. नागपुरात ऐतिहासिक मारबत आणि बडग्या मिरवणुकीत अलोट गर्दी. आणि भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.